श्रीमद भागवत महापुराण चतुर्थ स्कंध अध्याय पहिला स्वयंभू मनूच्या कन्यांच्या वंशाचे वर्णन। मैत्रेय म्हणतात, विदुरा, स्वयंभू मनूला महाराणी शतरूपेपासून प्रियव्रत आणि उत्तानपाद या दोन पुत्रांखेरीज तीन कन्या सुद्धा झाल्या। त्या आकुती, देवहूती आणि प्रसूती या नावाने विख्यात होत्या। आकुतीला जरी भाऊ होते तरी शतरूपेच्या अनुमतीने राजाने आकुतीचा विवाह पुत्रिका धर्मानुसार रुची प्रजापती बरोबर लावून दिला। कन्येला जो पहिला मुलगा होईल तो कन्येच्या पित्याने घ्यायचा, याला पुत्रिका धर्म म्हणतात। भगवंतांचे अनन्य चिंतन करीत असल्या कारणाने प्रजापती रुची ब्रह्मदेवात ब्रह्मतेजाने संपन्न होते। त्यांनी आकुतीपासून एक पुरुष आणि एक स्त्री अशी जोडी उत्पन्न केली। त्यापैकी जो पुरुष होता तो साक्षात यज्ञस्वरूपी भगवान विष्णू होते आणि जी स्त्री होती ती भगवंतापासून कधीही विभक्त न राहणारी लक्ष्मीची अंशस्वरूप दक्षिणा होती। स्वयंभू मनूने आकुतीच्या त्या परमतेजस्वी पुत्राला आनंदाने आपल्या घरी आणले आणि दक्षिणेला रुची प्रजापतीने आपल्याजवळ ठेवले। जेव्हा दक्षिणा विवाह योग्य झाली तेव्हा तिने यज्ञ भगवंतांनाच पतिरूपाने प्राप्त करण्याची इच्छा केली। तेव्हा भगवान यज्ञपुरुषाने तिच्याशी विवाह केला। यामुळे भगवंताने प्रसन्न होऊन आनंदित झालेल्या दक्षिणेपासून 12 पुत्र उत्पन्न केले। त्यांची नावे अशी: तोष, प्रतोष, संतोष, भद्र, शांती, इडस्पती, इद्म, कवी, विभू, स्वन्ह, सुदेव आणि रोचन। हेच स्वयंभू मन्वंतरात तुषित नावाचे देव झाले। त्या मन्वंतरात मरीची आदी सप्तर्षी होते। भगवान यज्ञच इंद्र होता आणि महान प्रभावशाली प्रियव्रत आणि उत्तानपाद हे मनुपुत्र होते। ते मन्वंतर त्या दोघांचे पुत्र नातू पंतू यांच्या वंशाने भरून गेले। प्रिय विदुरा, मनूंनी आपली दुसरी कन्या देवहूती ही कर्दमाना दिली। त्यासंबंधीची सर्व माहिती आपण माझ्याकडून ऐकलेली आहेच। भगवान मनूंनी आपली तिसरी कन्या प्रसूती ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष प्रजापतीला दिली। त्याची विशाल वंश परंपरा सर्व त्रैलोक्यात पसरली आहे। कर्दमांच्या ज्या 9 कन्या 9 ब्रह्मर्षींच्या पत्नी होत्या त्यांच्या वंश परंपरेचे वर्णन आहे। मरीची ऋषींची पत्नी म्हणजेच कर्दमांची कन्या कला हिच्यापासून कश्यप आणि पूर्णिमा नावाची दोन अपत्ये झाली। त्यांच्या वंशानी हे जग भरलेले आहे। हे शत्रुंजय विदुरा, पूर्णिमेला विरज आणि विश्वग नावाची दोन मुले आणि देवकुल्या नावाची एक कन्या झाली। हीच पुढच्या जन्मात श्रीहरींच्या चरणतीर्थापासून देवनदी गंगेच्या रूपाने प्रकट झाली। अत्रींची पत्नी अनुसुया हिला दत्तात्रेय, दुर्वास आणि चंद्र या नावाचे तीन परम यशस्वी पुत्र झाले। हे अनुक्रमे विष्णू, शंकर आणि ब्रह्मदेव यांचे अवतार होते। विदुराने विचारले, गुरुवर्य, जगाची उत्पत्ती, स्थिती आणि अंत करणाऱ्या या सर्वश्रेष्ठ देवांनी अत्रिमुनींच्या घरी काय करण्याच्या इच्छेने अवतार घेतला हे मला सांगा। मैत्रे म्हणाले, जेव्हा ब्रह्मदेवांनी ब्रह्मज्ञान्यांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अत्रींना संतती उत्पन्न करण्याची आज्ञा दिली तेव्हा ते आपल्या पत्नीसह तप करण्यासाठी वृक्ष नावाच्या कुलपर्वतावर गेले। तेथे फुलांच्या गुच्छांनी लहडलेले पलाश आणि अशोक वृक्षाचे वन होते। तसेच तेथे सगळीकडे निर्वंध्या नदीच्या पाण्याचा खळखळाट मधुरध्वनी करीत होता। त्या वनात ते मुनी प्राणायामाने चित्ताला वश करून 100 वर्षेपर्यंत केवळ वायू भक्षण करून थंडी, उष्णता इत्यादी द्वंद्वाची पर्वा न करता एका पायावर उभे होते। त्यावेळी ते मनोमन अशी प्रार्थना करीत होते की जो कोणी संपूर्ण जगाचा ईश्वर आहे त्याला मी शरण आलो आहे, त्याने मला स्वतःसारखेच संतान द्यावे. प्राणायाम रूपी इंधनाने प्रज्वलित झालेले अत्रिमुनींचे तेज त्यांच्या मस्तकातून निघून तिन्ही लोकांना तप्त करीत आहे असे पाहून ब्रह्मा विष्णू आणि महादेव हे तिन्ही जगतपती त्यांच्या आश्रमात आले. त्यावेळी अप्सरा मुनी गंधर्व सिद्ध विद्याधर आणि नाग त्यांचे सुयश गात होते. त्या तिघांचे एकाच वेळी आगमन झाल्याने अत्रिमुनींचे अंतःकरण प्रकाशमय झाले. त्यांनी एका पायावर उभे असतानाच त्या देवदेवांचे दर्शन घेतले आणि नंतर जमिनीवर साष्टांग प्रणाम करून अर्धे फुले इत्यादी पूजेची सामग्री हातात घेऊनच त्यांचे पूजन केले. ते तिघेही हंस गरुड आणि नंदी या वाहनांवर बसले होते. तसेच आपल्या हातातील कमंडलू चक्र त्रिशूल इत्यादी चिन्हांनी युक्त होते. त्यांच्या डोळ्यातून कृपेचा वर्षाव होत होता. त्यांच्या मुखावर मंद हास्य विलसत होते. त्यांच्या तेजाने दिपून जाऊन मुनींनी आपले डोळे झाकून घेतले. त्यांनी आपले चित्त त्यांच्यावर एकाग्र केले आणि हात जोडून अतिमधुर आणि सुंदर भावपूर्ण वचनांनी लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ अशा त्या तिन्ही देवांची स्तुती करण्यास सुरुवात केली. अत्रिमुनी म्हणाले, भगवन, प्रत्येक कल्पाच्या आरंभी जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय यासाठी जे मायेच्या सत्वादी तीन गुणांचे विभाजन करून भिन्न भिन्न शरीरे धारण करतात ते ब्रह्मा विष्णू महादेव आपणच आहात. मी आपणास प्रणाम करतो. मी ज्यांचे आवाहन केले होते ते आपल्यापैकी कोण आहेत? कारण मी तर संतान प्राप्तीच्या इच्छेने केवळ एका भगवान सुरेश्वरांचे चिंतन केले होते. असे असता आपण तिघे येथे आलात. आपल्यापर्यंत तर देहधारी लोकांच्या मनाचीही गती असत नाही, म्हणून मला याविषयी मोठेसे आश्चर्य वाटते. आपण कृपा करून मला याचे रहस्य सांगावे. मैत्रे म्हणाले, विदुरा, अत्रिमुनींचे वचन ऐकून ते तिन्ही देव हसले आणि मधुरवाणीने त्यांना सांगू लागले. देव म्हणाले, ब्रह्मन, आपण सत्यसंकल्प आहात, म्हणून तुम्ही जसा संकल्प केला तसेच झाले पाहिजे. त्याच्या विपरीत कसे होऊ शकेल? तुम्ही ज्याचे ध्यान करीत होता तेच आम्ही आहोत. प्रिय महर्षी, तुमचे कल्याण असो. तुम्हाला आमचेच अंशस्वरूप तीन जगद्विख्यात पुत्र उत्पन्न होतील आणि तुमच्या उत्तम यशाचा ते विस्तार करतील. त्या दंपतीला अशा प्रकारे अभिष्ट वर देऊन त्यांनी उत्तम प्रकारे पूजन केल्यावर ते पाहत असतानाच ते तिन्ही सुरेश्वर आपापल्या लोके निघून गेले. ब्रह्मदेवाच्या अंशापासून चंद्र, विष्णूच्या अंशापासून योगवती दत्तात्रय आणि महादेवाच्या अंशापासून दुर्वास ऋषी झाले. आता अंगिरा ऋषींच्या संतानाचे वर्णन ऐक. अंगिरांची पत्नी श्रद्धा हिने सिनीवाली, कुहू, राका आणि अनुमती या चार कन्यांना जन्म दिला. यांच्याशिवाय साक्षात भगवान उतथ्य आणि ब्रह्मनिष्ठ बृहस्पती असे तिला दोन पुत्र झाले. ते स्वारोचिष मन्वंतरात प्रख्यात झाले. पुलस्त्य यांना त्यांची पत्नी हवीरभूपासून महर्षी अगस्त्य आणि महातपस्वी विश्रवा असे दोन पुत्र झाले. यातील अगस्त्य पुढील जन्मात जठराग्नी झाले. विश्रवा मुनींना इडविडेपासून यक्षराज कुबेर झाला आणि त्याची दुसरी पत्नी केशिनीपासून रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण उत्पन्न झाले. महामते, महर्षी पुलहांची पत्नी साध्वी गतीपासून कर्मश्रेष्ठ, वरियान आणि सहिष्णू असे तीन पुत्र झाले. याचप्रमाणे क्रतूची पत्नी क्रिया हिने देखील ब्रह्मतेजाने तळपणाऱ्या 60,000 बालखिल्य ऋषींना जन्म दिला. शत्रुतापन विदुरा वसिष्ठांची पत्नी ऊर्जा म्हणजे अरुंधती हिच्यापासून चित्रकेतू इत्यादी 7 विशुद्धचित्त ब्रह्मर्षींचा जन्म झाला. त्यांची नावे चित्रकेतू, सुरोची, विरजा, मित्र, उल्बण, वसुभृद्यान आणि द्युमान अशी होती. याशिवाय त्यांच्या दुसऱ्या पत्नीला शक्ती इत्यादी आणखी काही पुत्र होते. अथर्व मुनींची पत्नी चित्ती हिला दधीची नावाचा एक तपोनिष्ठ पुत्र झाला त्याचे दुसरे नाव अश्वशिवरा असेही होते. आता भृगूच्या वंशाचे वर्णन ऐक. भाग्यवान भृगूंना ख्याती नावाच्या पत्नीपासून धाता आणि विधाता नावाचे पुत्र झाले आणि श्री नावाची एक भगवतपरायण कन्या झाली. मेरू ऋषींनी आपल्या आयती आणि नियती नावांच्या कन्या धाता आणि विधाता यांना दिल्या. त्यांच्यापासून त्यांना मृकंड आणि प्राण या नावाचे पुत्र झाले. त्यांच्यापैकी मृकंडापासून मार्कंडेय आणि प्राणापासून मुनिवर वेदशिरा यांचा जन्म झाला. भृगूंचा एक कवी नावाचा पुत्र होता. त्याचाच पुत्र भगवान शुक्राचार्य. विदुरा, या सर्व मुनीश्वरांनी संतती उत्पन्न करून सृष्टीचा विस्तार केला. अशा प्रकारे मी तुला हे कर्दमांच्या वंशातील संतानांचे वर्णन सांगितले. जो पुरुष हे श्रद्धापूर्वक ऐकेल त्याची मोठी पापे हे कथानक तत्काळ नाहीसे करेल. ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष प्रजापतीने मनुपुत्री प्रसूतीशी विवाह केला. त्याने तिच्यापासून सुंदर डोळ्यांच्या 16 कन्या उत्पन्न केल्या. दक्षाने त्यापैकी 13 धर्माला, एक अग्नीला, एक चित्त असणाऱ्या पितृगणांना आणि एक संसाराचा संहार करणाऱ्या तसेच जन्म मृत्यूपासून सोडवणाऱ्या भगवान शंकरांना दिली. श्रद्धा, मैत्री, दया, शांती, तुष्टी, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेधा, तितिक्षा, ह्री आणि मूर्ती या धर्माच्या पत्नी होत. त्यापैकी श्रद्धेने शुभ, मैत्रीने प्रसाद, दयेने अभय, शांतीने सुख, तुष्टीने आनंद आणि पुष्टीने अहंकार यांना जन्म दिला. क्रियेने योग, उन्नतीने गर्व, बुद्धीने अर्थ, मेधेने स्मृती, तितिक्षेने क्षेम आणि ऋहीने प्रशय नावाच्या पुत्राला जन्म दिला. सर्व गुणांची खाण असणाऱ्या मूर्तीदेवीने नरनारायण ऋषींना जन्म दिला. यांचा जन्म झाल्याबरोबर हे संपूर्ण विश्व अत्यंत आनंदित होऊन प्रसन्न झाले. त्यावेळी लोकांची मने, दिशा, वायू, नदी आणि पर्वत प्रसन्न झाले. आकाशात मंगलवाद्ये वाजू लागली. देवता फुलांचा वर्षाव करू लागल्या. मुनी प्रसन्न होऊन स्तुती करू लागले. गंधर्व आणि किन्नर गाऊ लागले. अप्सरा नाचू लागल्या. अशा प्रकारे त्यावेळी मोठाच आनंदोत्सव झाला आणि ब्रह्मादिक सर्व देव स्तोत्रांनी त्यांची स्तुती करू लागले. देव म्हणाले, ज्याप्रमाणे आकाशात निरनिराळ्या रूपांची कल्पना केली जाते त्याप्रमाणे ज्यांनी आपल्या मायेने आपल्याच स्वरूपामध्ये या विश्वाची रचना केली आणि आपल्या या स्वरूपाला प्रकाशित करण्यासाठी यावेळी या धर्माच्या घरी ऋषी रूपाने स्वतःला प्रकट केले त्या परमपुरुषाला आमचा नमस्कार असो. ज्यांच्या तत्वाचे शास्त्राच्या आधारावर केवळ अनुमान केले जाते त्याच भगवंतानी विश्वाच्या व्यवहारात कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये यासाठी आम्हा देवतांना सत्वगुणापासून उत्पन्न केले आहे. आता त्यांनी सौंदर्याचे निवासस्थान असलेल्या निर्मळ कमळाला सुद्धा खाली पहावयास लावणाऱ्या आपल्या कारुण्यमय दृष्टीने आमच्याकडे पहावे. विदुरा, प्रभूंचे दर्शन झालेल्या देवतांनी अशा प्रकारे स्तुती केलेले भगवान नरनारायण दोघेही गंधमादन पर्वतावर गेले. भगवान श्रीहरींचे अंशभूत असे हे तेच नरनारायण पृथ्वीचा भार उतरविण्यासाठी यदुकुलभूषण श्रीकृष्ण आणि त्यांच्याच प्रमाणे श्यामवर्ण कुरुकुल तिलक अर्जुन या रूपांनी येथे अवतीर्ण झाले आहेत. अग्नीची पत्नी स्वाहाने अग्नीचेच अभिमानी असणारे पावक, पवमान आणि शुची हे तीन पुत्र उत्पन्न केले. हे तिघेही हवन केलेल्या पदार्थांचे भक्षण करणारे आहेत. या तिघांपासून आणखी 45 प्रकारचे अग्नी उत्पन्न झाले. हेच आपले तीन पिता आणि एक पितामह यांच्यासह 49 अग्नी म्हणवले जातात. वेदज्ञ ब्राह्मण वैदिक यज्ञकर्मामध्ये ज्या 49 अग्नींच्या नावांनी आग्नेयी इष्टी करतात ते हेच होत. अग्निस्वात्त, बर्हिषद, सोमप आणि आज्यप हे पितर होत. त्यांच्यामध्ये साग्निक आणि निरग्निक आहेत. या सर्व पितरांची पत्नी दक्षकुमारी स्वधा आहे. या पितरांपासून स्वधेला धरणी आणि वयुना नावाच्या दोन कन्या झाल्या. त्या दोघीही ज्ञान विज्ञानात पारंगत आणि ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणाऱ्या झाल्या. महादेवांची पत्नी सती होती. ती सर्व प्रकारे पतिदेवांच्या सेवेमध्ये व्यग्र राहणारी होती. परंतु तिचे स्वतःचे गुण आणि शील यांना अनुरूप कोणी पुत्र झाला नाही. कारण सतीच्या पित्याने दक्षाने कोणताही अपराध नसताना भगवान शंकरांना प्रतिकूल असे आचरण केले होते. त्यामुळे सतीने तारुण्यावस्थेतच रागामध्ये योगाने स्वतःचा आपल्या शरीराचा त्याग केला होता. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां चतुर्थस्कंधे विदुर मैत्रेय संवादे प्रथमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमः.